विविध भारती पुणे वेदांगी कुलकर्णी सादर करत आहे पुणे वृत्तांत. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या संशोधनाद्वारे गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात जीबीएसची बाधा कंपायलोबॅक्टर जेजुनी हा जीवाणू आणि नोरो व्हायरस या विषाणूमुळे झाल्याचं निष्पन्न झालं आहे. या जीवाणू आणि विषाणू दोन्हींचा संसर्ग दूषित अन्न अथवा पाण्यातून होतो. याचबरोबर या दोन्हींची लक्षणं पोटदुखी, उलट्या आणि जुलाब ही आहेत. हा संसर्ग झाल्यानंतर रुग्णांची प्रतिकार शक्ती शरीरातील चेतासंस्थेवर हल्ला करते. त्यांना 1 ते 3 आठवड्यांनी गुइलेन बॅरे सिंड्रोम होतो. या विकाराचा रुग्ण योग्य उपचारानंतर बरा होतो. नागरिकांनी पिण्याचं पाणी उकळून प्यावं, याचबरोबर बाहेरील खाद्यपदार्थ खाणं टाळावं. या विकाराची कोणतीही लक्षणं आढळून आल्यास नागरिकांनी तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असं न्यूरोलॉजिकल सोसायटी ऑफ पुणेचे अध्यक्ष डॉ राहुल कुलकर्णी यांनी सांगितलं आहे. दरम्यान गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेनं 64 पथकं नेमली आहेत. या भागात रुग्णांचं सर्वेक्षण करायला सुरुवात केली आहे. यामध्ये एक आशा कर्मचारी आणि एक नर्स यांचा समावेश असून हे दोन जण प्रत्येक घरी जाऊन माहिती घेणार आहेत. मोठ्या टाउनशिपच्या सुरक्षा प्रशासनानं या सर्वेक्षणासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावं असंही आवाहन महापालिकेनं केलं आहे. पुणे शहरात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे संशयित रुग्ण आढळलेल्या नांदेड, नांदोशी, किरकेटवाडी, धायरीच्या काही भागाला पुणे महापालिका विहिरीतून विनाप्रक्रिया केलेले पिण्याचे पाणी देत आहे. पण नांदेड आणि बारांगणे मळा इथल्या विहिरी आणि जलस्रोतांमध्ये कोणतेही दूषित घटक आढळलेले नाहीत असा प्राथमिक अहवाल आला आहे. मात्र खबरदारी म्हणून क्लोरीनची दुप्पट मात्रा वापरण्याचे आदेश दिल्याचं आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी सांगितलं आहे. कोरेगाव भीमा इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक आणि स्तंभ उभारावा यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू करणार असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. सरकारनं जवळपास 150 एकर जमीन वर्ग करावी. स्मारक आणि स्तंभ प्रकल्पासाठी समाज कल्याण खात्यानंही यावर लवकर अहवाल द्यावा. या उपक्रमासाठी वास्तुविशारद यांची नेमणूक करण्यासाठी 10 कोटी रुपये निधीची मागणी केली असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतीय संविधानाला यंदा 75 वर्ष पूर्ण होत असून या अमृत वर्षानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं आम्ही भारताचे लोक हा कार्यक्रम 26 जानेवारी रोजी संध्याकाळी 5:30 पिंपरी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक इथं आयोजित करण्यात आला आहे. संविधानाच्या प्रास्ताविकेचं विविध 15 भाषांमध्ये गायन करून भारतीय संविधानाला सांगीतिक मानवंदना देण्यात येणार असून याची गिनेश बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात येणार आहे. भारतीय ज्युदो महासंघाच्या वतीनं पुण्यातल्या म्हाळुंगे बालेवाडी इथल्या क्रीडा संकुलात कॅडेट गटाच्या राष्ट्रीय ज्युदो स्पर्धा सुरू आहेत. स्पर्धेत 15 ते 18 वयोगटातील कॅडेट श्रेणीच्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघानं 2 कांस्यपदकांची कमाई केली. यामध्ये 52 किलो खालील गटात सांगलीच्या दक्षा नाईक हिनं तर 66 किलो खालील गटात क्रीडा प्रबोधिनीच्या वीरधवल मते यांनी पदकं जिंकली. ग्लोबल वरिष्ठ टेनिस संघटनेच्या वतीनं सोलारिस करंडक वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय टेनिस स्पर्धा पुण्यात पार पडल्या. स्पर्धेत पुण्याच्या नितीन कीर्तने, मुंबईच्या संदीप पवार आणि व्ही शंकर यांनी एकेरी आणि दुहेरीच्या गटाचं विजेतेपद मिळवून दुहेरी मुकुट पटकावला. स्पर्धेचं पारितोषिक वितरण सोलारिसचे संचालक जयंत पवार आणि सोलारिसचे सीईओ ऋषिकेश भानुशाली यांच्या हस्ते करण्यात आलं. मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व रामचंद्र अण्णाजी उर्फ रामभाऊ जोशी यांचं काल रात्री पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. ते 101 वर्षांचे होते. दैनिक केसरीमध्ये त्यांनी पत्रकार म्हणून काम केलं. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या स्थापनेमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. सवाई गंधर्व महोत्सवाच्या स्थापनेपासून ते मंडळाशी निगडीत होते. धडाडीचा पत्रकार या व्याख्येत बसणारा, पत्रकारांच्या 3 पिढ्यांचा कृतीशील मार्गदर्शक हरपला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहिली आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून रामभाऊंनी राजकारण, समाजकारणाला दिशा देण्याचं काम केलं असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. हवामान. पुणे आणि परिसरात आज हवामान कोरडं होतं. कमाल तापमान 33 तर किमान तापमान 14.2 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्या आकाश निरभ्र तर सकाळी विरळ धुकं असण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.